करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 5।
कारण आम्हास ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडले तरी स्वर्गात आम्हाला देवापासून मिळालेले एक गृह आहे, ते हातांनी न बांधलेले अनंतकालिक असे आहे। या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कणतो। आम्ही अशा प्रकारे परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही, कारण जे आम्ही या मंडपात आहो ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो। वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे।
ज्याने आम्हास याच करिता सिद्ध केले तो देव आहे, त्याने आम्हास आत्मा विसार असा दिला आहे। यास्तव आम्ही सर्वदा धैर्य धरितो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वास करीत आहो तोवर आम्ही प्रभूपासून दूर असलेले असे प्रवासी आहो।
आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही। आम्ही धैर्य धरितो आणि शरीराबाहेरचे प्रवासी असून प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते। यास्तव आम्ही गृहवासी असलो किंवा प्रवासी असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आमची हौस आहे, कारण आपणा सर्वास ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग त्या बऱ्या असोत किंवा वाईट असोत। यास्तव आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून मनुष्यांची समजूत घालितो। देवाला तर आम्ही प्रकट आहो आणि तुमच्या मनातही प्रकट झालो आहो अशी आशा मी धरितो। आम्ही तुम्हाजवळ आपली प्रशंसा पुन्हा करीत नाही, तर तुम्हास आम्हाविषयी अभिमान बाळगण्याचा प्रसंग यावा म्हणून असे बोलतो, यासाठी की जे अंतःकरणात नव्हे तर तोंडावर अभिमान बाळगितात त्यास तुम्हाला उत्तर देता यावे। आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुम्हासाठी आहो।
ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरून धरीते। आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्याने पुढे स्वतःकरिता नव्हे तर याच्यासाठी जो मेला व उठला त्याच्याकरिता जगावे। आतापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही।
जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे। हे सर्व देवापासून आहे, त्याने आपणाबरोबर तुमचा आमचा समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली, म्हणजे जगातील लोकांची पातके त्याचकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये आपणाबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आम्हाकडे समेटाचे वचन सोपवून दिले।
यास्तव देव आम्हाकडून बोध करवित असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीतो। देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही वावे अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो। ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे।